तुम्हाला मी एक कथा सांगतो.
कोणती कथा?
कथा आहे बहीण भावाची, कौटुंबिक जिवाळ्याची घडलेली कथा. ऐकून तुमच्या हृदयाला नक्कीच पाजर फुटणार.
आम्हाला सांगावी म्हटलं.
सातारा जिल्ह्यात कोयना नगरला धरणी कंपनी हाकार केला.
केला
महाकाळाने अचानक झडप घातली.
घातली
धरणी कंपाच्या तडाख्यात संपूर्ण गावच्या गाव धरणी मातेने आपल्या पोटात घेतलं. झोपलेल्या जागी लोकांना जीवन समाधी मिळाली. कणाकणाने जमवलेला संसार क्षणामध्ये उद्ध्वस्त झाला. एका गावात फक्त दोन बहीण भावंड जिवंत राहिली.
बर
गौरी आणि विठू दोघांचं नाव होतं. त्या दोघांचे आई बाप घराच्या ढिगाऱ्याखाली सापडली आणि गौरी विठू कसे बसे बाहेर आले.
मग पुढे काय झालं?
विठू गौरीला विचारतोय.
काय विचारतो?
ताई आपले आई बाबा कुठे आहेत मला सांग.
मग
गौरी आकाशाकडे बोट करून म्हणत आहे.
काय म्हणत आहे?
अरे विठू आपले आई बाप खूप दूर गेले, आपल्याला उघड्या जगात सोडून देवा घरी निघून गेले.
पुढे काय झालं?
दोघेही बहीण भाऊंड कोणाला कोणी समजावायचं. भूकंपाने मृत्यूच तांडव केलं. भूकंपाने मृत्यूच तांडव केलं. गाव सार पोटात घेतलं. रडत रडत दोघ बहीण भाऊ रात्रीच्या अंधारामध्ये निघालेली आहेत. डोळ्या पुढे एकच आशेचा किरण होता, तो म्हणजे मामा.
मामा
गौरी बोलते विठू, दूर गावाला आपला मामा आहे, आपण मामाकडे जाऊया. विठूचा हात गौरीने हातात घेतला. एक रात्र आणि एक दिवस चालत चालत येऊन मामाच्या गावामध्ये पोहोचले.
पुढे काय झालं?
आणि मामाच्या दारामध्ये आले. मामाला गौरीनं हाक मारली. मामा उठला आणि बाहेर आला. मामा म्हणतो, कार पुराणो कसा आला संगती तुमच्या कुणीच कसं नाही. गौरीच्या डोळ्यातून आसरूच्या धारा वाहत आहेत आणि गौरी धाय धाय रडत आहे.
पुढे काय झालं?
गौरी म्हणाली, मामा आमच्या बरोबर आता कोणीच येणार नाहीत. धरणी कंप झाला, घर कोसळून आई बाबा जागीच ठार झाले. आम्हाला परमेश्वरानं वाचवलं. मामा तुम्हीच एक आम्हाला आधार आहे.
पुढे काय झालं?
चालून दोघ गेली मामाच्या घरीला. चालून दोघ गेली मामाच्या घरीला. तूच एक मामा माऊरीला होती.
मानवतेचा जरा आटला होती.
ऐकून मामाला धक्का बसला.
धक्का बसला.
बाळानो तुम्ही काही रडू नका, इथं तुम्ही माझ्या घरामध्ये राहावा.
बर.
इतक्यात मामी घरातून लगा बघा बाहेर आली आणि मामी म्हणू लागली.
काय बोलू लागली?
कशाला ही पीडा ठेवून घेता, महागाई आकाशाला भिडली, यांना भाकरी थापून कोण घालणार, यांची सेवा कोण करणार? मामा तिला समजावू लागला, इतकी कठोर होऊ नकोस, आपल्या पोटी मूल नाही, ही बहिणीची लेकरं आपलीच आहेत, आपण त्यांचा सांभाळ करू.
सांभाळ करू.
मामी रागाने म्हणाली, पोटी मूल नाही तर असं करा, फक्त पोराला आपल्या घरी ठेवून घ्या.
बर.
आणि पोरीला तुम्ही हाकलून द्या, उद्या तिच्या लग्नाला हुंडा द्यायला आपल्या घरी पैशाचं झाड लावलेलं नाही. गौरीच्या काळजाचं पाणी झालं आणि गौरी तिला म्हणू लागली.
काय म्हणू लागली?
मामी तसं करू नका हो, आमचं कोण आहे तुमच्या शिवाय इथं, माझ्या विठूला माझ्यापासून वेगळं करू नका.
वेगळं करू नका.
मी तुमच्या पाया पडते मामी.
पाया पडते.
चिमुकल्या पोरीने तिच्या पायावर लोळण घेतली, परंतु निर्दयी बाईला तिची दया नाही आली. निपुत्री केला मुलाचं प्रेम ते काय समजणार?
समजणार.
तिला माया कोठून असणार?
कोठून असणार.
मामा मामीला नव्हतं मुलं आणि बाळ. मामा मामीला नव्हतं मुलं आणि बाळ. सांगा कशी येईल कळ होती.
सांगा कशी येईल कळ होती. सांगा कशी येईल कळ होती.
बहीण म्हणते भावाला निघून जाऊ. बहीण म्हणते भावाला निघून जाऊ. आभाळाच्या चाहेत राहू रजी. अशाप्रमाणे प्रत्येक स्त्री आई झाल्याशिवाय मुलाचं वात्सल्य तिला समजणार नाही.
समजणार नाही.
विठुला ताईचं दुःख पाहिना, चल ताई मी नाही रात इथं, जिथे तू जाशील तिथेच मला पण घेऊन चल.
घेऊन चल.
मामीला विठूचा राग आला.
राग आला.
आणि मामी म्हणाली,
काय म्हणाली?
इतका तुला बहिणीचा पुळका येतोय तर इथून चालते व्हा, माझ्या घराची पुन्हा पायरी चढू नका.
चढू नका.
आशेचा किरण इथंच मावळला. मामाच्या घराला दोघं अंतरले.
अंतरले.
माईच्या नात्याचं कुणीच उरलं नाही.
नाही.
आता हे चिमुकले जीव जीवन कुठे कंठणार?
कंठणार.
ताई आता आपण जायचं कुठं? गौरी म्हणाली, विठू जगलय मोठं आहे.
मोठं आहे.
जिकडं फुडा तिकडं मुलुक थोडा. असं म्हणून दोघं चालू लागली.
चालू लागली.
दिवस ढळला, संध्याकाळ झाली.
झाली.
आणि जसा जसा अंधार पडू लागला तसा तसा दोघांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा येऊ लागला.
येऊ लागला.
रात्र कुठे घालवायची? कुणाच्या आश्रयाला जायचं?
जायचं.
मनात विचार करत दोघं नदी काठी आली.
आली.
नदी काठावर महादेवाचं एक मंदिर दिसलं.
दिसलं.
आणि त्या ठिकाणी दोघं गेली आणि रात्री आसरा त्यांना मिळाला.
पुढे काय झालं?
देवळात बसले ते निवाऱ्यासाठी. देवळात बसले ते निवाऱ्यासाठी. थंडी कडक नदी काठी होती.
मने ताई दे मला जेवण जी.
मने
देवळात आली आणि त्यांना थोडासा धीर आला. मंदिरामध्ये कुणी नव्हतं. भगवान शंकराचं शिवलिंग होतं. त्याच्यावर पाण्याची सतत धार पडत होती आणि टपटपाचा आवाज येत होता.
पुढे काय झालं?
जणू भगवान शंकर शांत बसले आहेत. गौरी आणि विठूच्या पोटात भुकेची आग होती. डोळ्यावर झोप येत होती. विठू भुकेने व्याकुळ झालेला
आहे
आणि ताईला म्हणू लागलाय.
काय म्हणू लागलाय?
ताई मला फार भूक लागली ग, ताई मला फार भूक लागली, मला जेवायला दे. ताईच्या डोळ्यात आसू आली आणि ती म्हणू लागली, अरे विठू आपले काय हे घर आहे, तुला मी जेवण कोठून देऊ?
कोठून देऊ?
आता तू झोपून जा, सकाळी मी तुला जेवण देईन. विठू हात सोडत नव्हता. ताई त्याला डोळ्यातल्या आसवाशिवाय काहीच देऊ शकत नव्हती. गौरी म्हणाली, विठू अरे हट्ट करू नकोस, तू जर असा हट्ट केलास तर मी आई बाबाकडे देवाघरी निघून जाईन. विठू ते समजला आणि म्हणाला, ताई तुझं जीवन मला नको, पण तू मला सोडून जाऊ नको.
जाऊ नको,
मी तुझ्या पाया पडतो. विठू ताईच्या कुशीत रडत रडत झोपी गेला.
झोपी गेला.
पंख तुटलेल्या पाखरासारखी दोघं कोपऱ्यामध्ये पडली.